योहानाचे पहिले पत्र अध्याय 5। येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करीतो तो त्याचपासून जन्मलेल्या इस्मावरही प्रीती करीतो। आपण देवावर प्रीती करीतो व त्याच्या आज्ञा पाळीतो तर त्यावरून आपल्याला कळते की आपण देवाच्या लेकरांवर प्रीती करीतो। देवावर प्रीती करणे म्हणजे आपण त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे, आणि त्याच्या आज्ञा भारी नाही, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते, आणि ज्याने जगावर जय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे। येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरितो त्याच वाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे? जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त। पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला। साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे। साक्ष देणारे तिघे आहे, आत्मा, पाणी व रक्त, या तिघांची साक्ष एकच आहे। आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारितो पण तीच पेक्षा देवाची साक्ष मोठी आहे। जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली ती हीच त्याची साक्ष आहे। जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितो त्याच्या ठाई साक्ष आहे। ज्याने देवाचा विश्वास धरिला नाही त्याने त्याला लबाड केले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही। ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्वकालीन जीवन दिले, आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे। ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही। सार्वकालिक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले आहे। त्याविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल। आपण मागतो त्याविषयी तो आपले ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे। म्हणून जी मागणी आपण त्याच्याजवळ मागितली आहेत ती आपल्याला मिळाली आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे। ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करिताना आपल्या बंधूला कोणी पाहिल तर त्याने त्याच्याकरिता मागितले असता तो त्याला जीवन मिळवून देईल। म्हणजे ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते मिळवून देईल। ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप आहे याविषयी मागावे असं मी म्हणत नाही। कोणतीही अनिती पाप आहे, आणि त्यात ज्याचा परिणाम मरण नाही असे ही पाप आहे। जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला माहिती आहे। जो देवापासून जन्मला तो त्याला राखितो आणि तो दुष्ट त्याला शिवत नाही। आपण देवापासून आहो हे आपल्याला माहित आहे। सगळे जग त्या दुष्टाच्या अधीन आहे। आपल्याला माहित आहे की देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे। जो सत्य त्यामध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यामध्ये आपण हाच खरा देव, हे सार्वकालिक जीवन आहे। मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा।